विविध भारती पुणे, सुरेखा जोशी सादर करत आहे पुणे वृत्तांत. दक्षिण कमांडमध्ये स्थित आर्मी ऑर्डनन्स कोरच्या सर्व एककांनी काल 250 कोर दिवस साजरा केला. 1775 मध्ये बोर्ड ऑफ ऑर्डनन्स नावानं स्थापित या कोरची तत्कालीन ब्रिटिश सैन्याला शस्त्र, दारुगोळा आणि उपकरण पुरवण्याची जबाबदारी होती. दक्षिण कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांनी या दिनानिमित्त आर्मी ऑर्डनन्स कोरचे कर्मचारी अधिकारी यांचा सत्कार केला आणि त्यांच्या निष्ठेचं कौतुक केलं. कृषी विभागातील प्रयोगशील अधिकारी, निवृत्त अधिकारी, प्रयोगशील शेतकरी, विद्यापीठ तसंच परदेशातून आलेलं ज्ञान, पिकांचं वाण लोकाभिमुख करण्यासाठी आगामी काळात प्रयत्न करण्यात येतील असं कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी आज पुण्यात राज्यस्तरीय कृषी अधिकारी आणि कर्मचारी कार्यशाळेत बोलताना सांगितलं. या कार्यशाळेत वातावरण बदलाचे परिणाम, भविष्यातील संधी आणि आव्हानांना सामोरं जाणं आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवून त्यांना सक्षम करण्यावर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केलं. सरकारं बदलली तरी योजना तळागाळापर्यंत जातात का हे पाहण्यासाठी आपण पुढाकार घ्यायला हवा अशी अपेक्षा सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाचे मंत्री संजय शिरसाट यांनी आज पुण्यात व्यक्त केली. महाराष्ट्र शासन आणि नीती आयोग यांच्या सहकार्यानं यशदा इथं भारतामध्ये सहाय्यक तंत्रज्ञानासाठी अनुकूल परिसंस्था विकसित करणं या विषयावरच्या कार्यशाळेत ते बोलत होते. या कार्यशाळेत केंद्र आणि राज्य शासनाचे अधिकारी, संशोधन संस्था आणि आंतरराष्ट्रीय संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. आरोग्य विभागाच्या आदेशानुसार पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून शहरातील 860 रुग्णालयांची तपासणी करण्यात आली. रुग्णांना सेवा मिळण्यात काही अडचणी आहेत का, रुग्ण हक्क संहिता, दरपत्रक, मोफत क्रमांक लावले आहेत का याची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये त्रुटी आढळलेल्या 89 रुग्णालयांना आरोग्य विभागानं नोटीस बजावली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भारतीय संस्कृती संवर्धक संस्था आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाद्वारे सोमवारी 14 एप्रिलला शनिवारपेठेतल्या मोतीबाग कार्यालयामध्ये रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं आहे. सकाळी 9 ते दुपारी 1 या वेळेत या शिबिरात अधिकाधिक दात्यांनी रक्तदान करावं असं आवाहन आयोजकांनी केलं आहे. पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून धानोरी, हडपसर, बाणेर, कोंडवा, बालेवाडी तसंच वडगाव खुर्द या 5 भागात 4176 घरं बांधण्याचं नियोजन पुणे महापालिकेनं केलं आहे. त्यासाठी आतापर्यंत 6394 जणांचे अर्ज आले आहेत अशी माहिती महापालिकेचे शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांनी आज पत्रकारांना दिली. या योजनेतून 300 चौरस फुटांचं घर मिळणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या लोकमान्य टिळक अध्यासनाच्या वतीनं लोकमान्य टिळक स्मृती व्याख्यानमालेची आज सुरुवात झाली. ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डॉ नम जोशी यांनी लोकमान्यांचा शिक्षण विचार या विषयावर पहिलं व्याख्यान दिलं. लोकमान्यांच्या चतुःसूत्रीचा उल्लेख करून राष्ट्रीय शिक्षणाशी संबंधित लोकमान्यांचा शिक्षण विचार त्याची व्याख्या डॉ जोशी यांनी सांगितली. लोकमान्यांनी केसरीत लिहिलेले 51 अग्रलेख शिक्षण विषयक असल्याचं त्यांनी सांगितलं. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ सुरेश गोसावी होते. अध्यासन समन्वयक डॉ पराग काळकर आणि शैलेश टिळक यावेळी उपस्थित होते. विश्वशांती आणि विश्वकल्याणासाठी जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन म्हणजे जितोच्या पुणे विभागातर्फे आज विश्व नवाकार महामंत्र दिवसानिमित्त नवाकार महामंत्राचं सामूहिक पठण करण्यात आलं. भारतासह 108 देशांमधील नागरिकांनी या उपक्रमात सहभाग घेतला होता. पुणे आणि परिसरातून अंदाजे 11,000 स्त्री पुरुषांनी नवाकार महामंत्राचं पठण केलं. दीनानाथ मंगेशकर रुग्णालय परिसरात 100 मीटर पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश पोलिसांनी लागू केले आहेत. यानुसार रुग्णालय परिसरात रुग्णाचे नातेवाईक वगळता इतरांना बंदी घालण्यात आली आहे. 19 एप्रिल पर्यंत हा आदेश लागू असेल. पुणे जिल्ह्यातील अवैध उद्योगांना आळा घालण्यासाठी ग्रामीण पोलिसांनी व्हॉट्सअप हेल्पलाईन सुरू केली आहे. 992-28-92-100 असा व्हॉट्सअप क्रमांक असून यावर नागरिक जिल्ह्यातील बेकायदेशीर कृत्यांची माहिती पोलिसांना देऊ शकतात. छायाचित्र चित्रफीतही पाठवू शकतात. अशा नागरिकांची नावं गुप्त ठेवून या गुन्ह्यांची तक्रार संबंधित पोलीस ठाण्यात केली जाईल. हा होता आजचा पुणे वृत्तांत. नमस्कार.